कैमरा एक्शन।
हाय, मी बेला शेंडे। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
आई बाबा काय करायचे? आई हाऊस वाईफ होती आणि बाबा?
आईनी 25 वर्ष सोशल सर्व्हिस केले आणि आई कास्प नावाची जी ऑर्गनायझेशन आहे शरदचंद्र गोखले यांची पुण्यात, तर तिथे आईनी 25 वर्ष जॉब केलेला आहे अगदी तळागाळापासून। आणि त्याच्यानंतर काय झालं की आमच्या दोघींचं गाणं हे फार लवकर सुरू झालं। सावनीचं आणि माझं, सावनीचे कार्यक्रम सुरू झाले होते, तिचे दौरे सुरू झाले होते फार लहान असल्यापासूनच, म्हणजे 8व्या 10व्या वर्षीच सुरू झालं होतं। आणि माझंही शिक्षण, माझी थोडीशी त्या क्षेत्रातली एक माझं पहिलं पाऊल उचललं गेलं होतं। आणि त्या सगळ्या गोष्टी आईला सांभाळणं फार कठीण होतं, कारण का आईच आमच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी यायची। तर एक पॉईंट असा आला की शी हॅड टू चूज की एकतर जॉब किंवा मग पूर्णतः मुलींबरोबर त्यांच्याकडे वेळ दिला पाहिजे, आणि आईनी ते चूज केलं। आणि मला वाटतं हा खूप मोठा सॅक्रिफाईस असतो, कारण का लिटरली मला आठवतं की सावनी कार्यक्रमाहून आली की तिच्याबरोबर असलेली बॅग आईनी ठेवायची आणि माझ्याबरोबर दुसरी बॅग घेऊन दुसऱ्या दौऱ्याला निघायचं। इतकं अप्स अँड डाऊन्स आईनी केलेले आहेत, आणि तर त्यामुळे आय थिंक तिने हे जर सॅक्रिफाईसेस केले नसते तर मला नाही वाटत की आज जी मी आहे ती मी असते। कारण का बाबा इज अ मेडिकल डॉक्टर बाय प्रोफेशन, म्हणजे इज अन MBBS, आणि त्यांनी त्यांची प्रॅक्टिस सोडून आता ऑलमोस्ट 30-35 वर्ष झाली, आणि तेव्हा बाबा फुलफ्लेज गाण्यात होते आणि अजूनही त्यांच्या ट्युशन चालू आहेत। दिवसभर 24 तास फक्त गाणं चालू असतं, तर त्यामुळे त्यांचा रियाज, त्यांच्या ट्युशन्स हे सोडून त्यांना आमच्याबरोबर येणं पॉसिबल नव्हतं ना, त्यामुळे ते आईला करायला लागायचं। त्यामुळे ते शी हॅड टू क्विट हर जॉब कुठेतरी एक ऍडजस्टमेंट करण्यासाठी। सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी बिग थिंग।
यु नो, मला आठवतं की संध्याकाळी 7 वाजता शुभंकरी ती म्हणायचीच आहे, किंवा यु नो 9च्या आत जेवण करायचंच आहे, आणि अगदी 1 तास टीव्ही बघायचा, बरं का, त्या पलीकडे हे सिरियल बघायचं नाही, असे असे काही असायच्या गोष्टी। तुझ्या घरात काय रूल्स होते?
असे खूप स्ट्रिक्ट रूल्स माझ्याकडे डेफिनेटली नव्हते। आपण मुली म्हणून ॲडजस्टेबल असतोच, कुठे ना कुठेतरी ते इनहेरंट आहे आपल्यात, आणि तर त्यामुळे अशी खूप अशी कडक शिस्त किंवा असं काही नाही नव्हतं। पण डेफिनेटली आमच्या घरात माझी पणजी पण होती, शुभंकर होती असो किंवा अगदी रात्री 9च्या सुमारास जेवणं असो, सो नॉर्मल शिस्त जी असते ती शिस्त होती। त्याच्या पलीकडे मला नाही वाटत की बास आता खेळणं खूप झालं, आता घरी या, परत अभ्यास करा, असं कधी झालं नाही।
म्हणजे सकाळी लवकर उठायचीस आणि वेळेत शाळेत जायचीस आणि वेळेत गृहपाठ करायचे?
हो अगदी अगदी। म्हणजे मला आठवते की जेव्हा शाळेत होते तेव्हा युनिट टेस्ट असो किंवा बोर्ड एक्झाम्स असो, त्या आधीच सगळा अभ्यास संपवायचा, मग कुठल्या वेळेला काय संपवायचं आणि कुठल्या वेळेला काय सुरू करायचं याचं प्लॅनिंग मी स्वतः करायची। त्यामुळे त्या गोष्टी लहानपणापासून काय म्हणतो तशा आईनी आत्मसात आमच्यात करू दिल्या, किंवा आम्हाला त्याची शिस्त तशी लावली की जे करशील ना ते खूप मनापासून कर, आणि तुझा वेळ कसा तुला स्वतःचा एक वेळ वेगळा काढता येईल अशा पद्धतीने कर आणि प्लॅन कर गोष्टी। तर त्यामुळे मी त्याच पद्धतीने करत आले।
शाळा म्हटलं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या, म्हणजे आजकाल ना किती सुट्ट्या मिळाल्या तरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा येत नाही ग। ते पन्ह पिणं किंवा ते आंबे खाणं किंवा ते यु नो पत्ते खेळत बसणं किंवा ते पॉटलक पार्टी करणं, सो या सगळ्या गोष्टी कुठेतरी खूप नॉस्टॅल्जिक करतात मनाला। तू सांग की तुझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्टिक्युलर तू कुठे जायचीस का, तुझ्या कशा असायच्या सुट्ट्या?
अगदी यू सेड इट राईटली की सुट्ट्या म्हणल्यावर आपल्याला तो एक एप्रिल आणि मे महिन्याचा सीझन आणि मग बरोबर 6 तारखेला परत शाळा सुरू होणार हे सगळं ठरलेलं असायचं। आणि आता तर सगळ्याच गोष्टी बदलल्यात, आता पाऊस पण 6 तारखेला येत नाही। म्हणजे मला अजूनही आठवतोय की जेव्हा शाळेचा पहिला दिवस असायचा तेव्हा पाऊस पडणार हे निश्चित असायचं, म्हणजे 6-7 तारखेला जूनच्या पहिली सर येणार। तर माझ्या सुट्ट्या म्हणजे असं असायचं की सुट्ट्या लागल्या की जसं मी तुला म्हणलं की माझी पणजी पण आमच्याबरोबर राहायची, प्रत्येक पेपरच्या नंतर आम्हाला अगदी प्रॉमिस केलं जायचं की आता संपते फायनल एक्झाम संपते त्याच्यानंतर मी माझ्या हातचं मँगो आईस्क्रीम करून खायला घालणार आहे, तसं असायचं। आणि त्या गोष्टीची खूप आतुरतेने मी वाट बघायची। आणि आठवते शेवटचा पेपर जेव्हा संपला होता आणि मी घरी आले, गेट ओपन केलं तेव्हा आणि ते आईस्क्रीम म्हणजे काय असायचं, ते इतकं साधं, म्हणजे आमरस फक्त दुधात घालून तो फक्त फ्रीझरला घट्ट केलेला असायचा, पण ते सुद्धा आईस्क्रीम वाटायचं। इतक्या छान त्या गोड आठवणी आहेत। आणि मग येऊन पहिली दप्तर टाकून पहिलं ते खायचं, तर माझी उन्हाळ्याची सुट्टी तशी सुरुवात व्हायची। आणि मग ऑफकोर्स महाबळेश्वरला जाणं, दोन तीन दिवस बहीण भावंडांना घरी बोलवणं, त्यांच्याबरोबर एन्जॉय करणं, तर आय थिंक या सगळ्या गोष्टी खूप प्रकर्षाने आठवतात।
मला ना नेहमी गणिताच्या पेपरला खूप ताप यायचं, सो मला सांग की असं कधी तुझ्या पोटात दुखायचं बाबा, त्यावेळेस कधी काही असं दडपण यायचं का?
ॲक्च्युली काय होतं की सारेगमाची मेगा फायनल होती आणि त्या सुमारास मी 10वीतच होते, आणि त्यामुळे तो अभ्यास आणि गाणं असं दोन्ही महत्वाचं होतं. मेगा फायनलची तयारी, पूर्ण वर्ष त्याची तयारी चालू असायची, आणि बोर्ड एक्झामची तयारी. त्याला फार दडपण आलं होतं. आणि मला आठवतं की बोर्डचा शेवटचा पेपर झाला आणि त्याच्या नेक्स्ट डे माझी मेगा फायनलचं शूटिंग सुरू झालं. म्हणजे लिटरली एका दिवसाची ही गॅप नव्हती आणि मी मुंबईला आले. आणि मेगा फायनल संपली, मी ती जिंकले आणि त्याच्यानंतर आय वेंट फॉर माय फर्स्ट फॉरेन टूर US तीन महिने. आणि सर्वाधिक टेन्शन या गोष्टीचं होतं की रिझल्ट माझा तिथे कळणार होता, कारण का आम्ही प्रत्येकाच्या घरी राहत होतो US ज्यांच्या घरी शिवाय तिथे आम्ही राहायचो. आणि त्यांनी सांगितलं हो आमच्याकडे फॅक्स आहे ना, तुझा रिझल्ट आपण इथे मागून घेऊया. आणि मला जे काही जाम टेन्शन आलं. आणि मला अजूनही आठवत आहे की माझे स्कूल फ्रेंड जे आहेत त्यांनी असं ठरवलं नाही, आपण सगळ्यांनी मिळून एक साधारणचा 12 जणांचा ग्रुप होता आणि जवळपास 4 पानी लेटर, प्रत्येकाचा एक पॅरेग्राफ असं सगळ्यांनी लेटर लिहिलं होतं मला. आणि ते इतकं स्वीट होतं ना की टेन्शन पळालं. आणि आय रिमेंबर की 82% मला पडले होते. सो म्हटलं ओके फाईन, इट इज 82.
माझ्या 2 वर्षाचे मिळून हिला 1 वर्षात मिळाले. 93.5 रेड FM बजाते रहो.